हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलब्रुदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् दिष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम् भेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रा विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमोऽभिर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः येते सहस्रमयुतम् पाशामृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई विमय आपल्याला आज सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। एकदा स्वामीजींकडे गेले असताना दोन चार भगिनी तिथे बसलेल्या दिसल्या। स्वामीजींना राधिकाताई एका भगिनीविषयी सांगत होती। राधिकाताई म्हणाली, आपल्या केंद्रातील एक साधिका मला भेटली, तुमच्याबद्दलच बोलत होती। स्वामीजींनी उत्सुकतेने विचारले, काय म्हणत होती? राधिकाताई म्हणाली, ती म्हणत होती की स्वामी सांगतात त्याप्रमाणे पतीसेवा ही श्रेष्ठ वाटते। सर्वांचे मोठे उदाहरण आपल्या समोर आहे, म्हणून मला पतीसेवाच करावीशी वाटते। त्यानंतर स्वामी अण्णा सर्वांकडे बोलू लागले, बघून बोलू लागले। माणसाला स्वतःचा स्वधर्म ओळखू येणं हे प्रथम महत्वाचं असतं। त्या स्वधर्मात टिकून राहणं हे सरळ मनाचं लक्षण आहे। सरलाताईंकडेच पाहणं, आमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी अखंड पतीसेवेचं आचरण केलं। संसारी साधिकांसाठी पती हेच आराध्य दैवत आहे आणि त्याची न कंटाळता सेवा करणं हा चित्तशुद्धीचा खरा उपाय आहे। अशाच व्यक्तीच्या अंतःकरणात भगवंत प्रगट होऊ शकतो। सरलाई शांतपणे आमच्याकडे पाहत होत्या. स्वामीजींच्या या उत्तराने खोलीतील वातावरण एकदम गंभीर झाले. प्रत्येकी समान अंतर्मुख झालं. एकदा आमच्या घरात थोडेफार वादविवाद झाले. मी त्या प्रसंगात स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे थोडस शांतपणे घेतलं. त्यामुळे गावातील वातावरण बरेचसे निवळले. नंतर दुपारी 4 सुमारास मी स्वामीजींकडे गेले. आतून देवघरात डोकावले. त्यावेळी स्वामीजी बसलेले होते. सरला आईनं कुठल्या वस्तू कुठे ठेवाव्यात हे सांगत होते. अजून एकदम साधिका कामात मदत करत होत्या. देवाची वस्त्रे चादरी घडाकरणी चालले होते. चांदीच्या पादुका काढून तेथीलही स्वच्छता सुरू होती. स्वामीजींच्या परवानगीने मी आत गेले. बाजूला बसले. त्यांना घरी घडलेली घटना सांगितली. ते मला म्हणाले, बरं झालं तू सर्व शांतपणे घेतलंस. स्वामीजींकडे येऊन त्यांचे बोलणे ऐकले तरी तसे वागावयासही हवे, तरच त्याचा खरा परिणाम साधतो. एक एक धडा गिरवत गिरवत जावा. मी त्यांना म्हणाले, स्वामीजी मी अगदी शुल्लक करण्याकरता इथे आले, तुम्हाला त्रास दिला आहे. तेव्हा ते म्हणाले, स्वामी तुम्ही मुलांसाठी सर्व काही कराल तयार असतात, पण तुम्ही इथे नियमितपणे यायला हवं. तुम्ही तिकडे मी इकडे असं चालणार नाहीतर तुमचे अंतःकरण माझ्यासमोर उलगडणार नाही. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना सांगा, मग स्वामीजी सगळं बघून घेतील. अनुग्रह घेऊन जगात तुम्ही कुठेही राहिलात तरी ध्यान कराल, साधना कराल, पण इथे येऊन सद्गुरूंच्या पुढ्यात बसायला हवं. तुम्ही नुसते इथे येत राहिलात तरी तुमच्या जीवनात पालट होईल. स्वामीजींच्या या वक्तव्यानंतर स्वामीजी आणि आपल्या जीवनातील संबंध अजून खोलवर असा लक्षात आला. मग स्वामीजींना नमस्कार करून आईनाही नमस्कार केला. प्रसाद देता देता आई मला म्हणाल्या, घरात असंच जमवून घ्यायला हवं. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात, आपण सहन करावं. घर सांभाळण्याची जबाबदारी मुलींनाच जास्त असते. एकदा सकाळी 10:30 सुमारास मला स्वामीजींकडे जाण्याचा सुयोग आला. स्वामीजी कॉटोर पडून थोडी विश्रांती घेत होते. हे आत ये, स्वामीजी म्हणाले. खोलीत आल्हाददायक वातावरण होते. सरला आई देवघरातील काही कामे करत होत्या. स्वामीजींना बोलता बोलता मी म्हणाले, स्वामीजी मला थोडेफार मनाविरुद्ध घडले तरी चालतं, पण जास्तच मनाविरुद्ध घडलं तर थोडा राग येतो. स्वामीजी म्हणाले, राग येतोय असं वाटलं की नाम घ्यावं. नामस्मरण करायला कशाला करायचं तर त्याने चित्तशुद्धी होते. विकल्प उठू नये म्हणून नामस्मरण करायचं. मग असे केल्याने कर्मातील उत्साहही वाढतो. सरलाही एकेकडे आमचे बोलणं ऐकत होत्या. मग मी म्हणाले, म्हणजे आईसारखा का, त्या किती उत्साहाने काम करत असतात. हो, स्वामीजी म्हणाले, हो, कारण त्यांच्या मनात स्वामीजींचं स्मरण असतं. मी विचारले, मला पण तुमची आठवण येते, तर तुमचंच नाम घेऊ का? शंभर स्वामीजी गंभीर झाले. माझं नाव घेतेस, घे स्वामी स्वामी म्हण. कुठलंही नाम प्रेमाने घेतले तर ती एक टॅबलेटच असते. खरोखर आईंची कानावरील निष्ठा व उत्साह बघून विलक्षण होता. तसा आदर्श आपल्या पुढे आहे हे आपले भाग्यच आहे. एकदा दुपारच्या वेळात डॉक्टर ललिताताई स्वामीजींचा व्यायाम घेत होत्या. सरलाही बाजूला बसल्या होत्या. भिंतीला टेकून एक साधिका ध्यानाला बसली होती. त्याच वेळी ललिताताईंच्या फिजिओथेरपीच्या काही विद्यार्थिनीही आल्या होत्या. त्याही बाजूला बसलेल्या होत्या. मी एका कोपऱ्यात ज्ञानोबांच्या मूर्तीजवळ बसले. थोड्याच वेळात स्वामीजींचे पायाच्या तेलाचे मालिश संपले. स्वामीजींचे पाय ललिताताईंनी टॉवेलने पुसून दिले. स्वामीजी एकीकडे आमच्याशी बोलत होते, एका परमार्थाशिवाय सगळं व्यर्थ आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी शरणागतता हवी. पैसा मानणारा तर कीर्ती कितीही मिळवली तरीही विशेष काही घडत नाही. सद्गुरू कृपा संपादन करणे हे सर्वांचे सार आहे. ध्यानाला बसलेल्या त्या साधिकेकडे स्वामीजी काही क्षण प्रसन्नतेने पाहत राहिले. मग म्हणाले, या मुलीने गुरुकृपा मिळवली आहे. प्रत्येकाने सद्गुरुकृपा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या मार्गदर्शनाने चालले पाहिजे, तरच जीवन सार्थकी लागेल. सरलाई सुद्धा अत्यंत कौतुकाने तिच्याकडे पाहत होत्या. थोड्या वेळानं त्यांनी स्वामीजींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात स्वामीजींविषयी अपार आदराची भावना होती. स्वामीजींनी जाणून त्यांचे भाव वाचले असावेत. ते म्हणाले, ही या सर्व संतांची कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादानं माझ्या देहामार्फत काही कार्य घडत आहे. थोड्या वेळाने त्या साधिकेनं डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले होते. सरलाई जवळच होत्या. त्यांनी एखाद्या बाळाला ओढून घ्यावं त्याप्रमाणे तिला जवळ ओढून तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. स्वामीजीही या दृश्याकडे प्रेमाने पाहत होते. त्यानंतर आम्ही सर्वांनी स्वामीजींना आणि आईंना नमस्कार केला. प्रसाद घेऊन बाहेर पडलो. श्रीकृष्ण अर्पण वस्तू.
गेले काही दिवस मी घरातील
श्रीराम सर्वसाधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
गेले काही दिवस मी घरातील एका जवळच्या व्यक्तीच्या आजारपणाला सामोरी जात आहे. ही त्या व्यक्तीच्या आजारपणाची वेदनादायी टर्मिनल फेज आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण फक्त स्वामीजींचे आहोत या एकाच स्मरणाने मला सर्व बळ मिळते आहे. अन्यथा सर्व अशक्य आहे हे मला समजले आहे. आपण सांगता तसे मी स्वतःच्या मृत्यूचे अनुदर्शन घेण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला आणि मला असे अनुभवता आले. अशा विपरीत बाह्य परिस्थितीत अशा चिंतनाने अक्षरशः विश्रांती मिळते आहे. परिस्थितीचे सर्व ओझे दडपण संपले आहे. काय होतंय? किती घुमतोय आवाज. या क्षणी केवढे समाधान आहे. यामुळे कितीतरी अधिक शक्ती पुन्हा मिळते आहे. या तीव्र परिस्थितीत चिंतनही जास्त तीव्रतेने झाले आणि लक्षात आले, स्वतःचा मृत्यू या टोकाचे चिंतन करणे, अनुदर्शन होणे यात केवढे पावित्र्य भरले आहे. स्वामीजींच्या चरणांना घट्ट हृदयाशी धरत आपण हे करू शकलो तर कसा घेऊ सांग. कोठून हा नेहमीसारखाच आहे. म्हणजे याच्यात काही बदल नाहीये. हा कसा खाली घेणार? चाल. स्वतःचा मृत्यू या टोकाचे चिंतन करणे, अनुदर्शन घेणे यात केवढे पावित्र्य भरले आहे. स्वामीजींच्या चरणांना घट्ट हृदयाशी धरत आपण हे करू शकलो तर आधीचं बरोबर होतं. आधीसारखा ठेवू का मग? असा ठीक आहे, चाल. स्वतःचा मृत्यू या टोकाचे चिंतन करणे, अनुदर्शन घेणे यात केवढे पावित्र्य भरले आहे. स्वामीजींच्या चरणांना घट्ट हृदयाशी धरत आपण हे करू शकलो तर, पण मृत्यूपर्यंतचा प्रवास असा देहाच्या यातनांमध्ये होऊ शकतो आणि या विचाराजवळ सर्व काही ब्लॉक झाले. साध्या दुखण्यामुळेही सर्व देह केंद्रित होते तर अशा यातनांमध्ये माझे चित्त, बुद्धी, मन सगळे देह केंद्रित होईल. स्वामीजी, या यातनांचे अनुदर्शन घेता येते का? तसे घेता येत असेल तर ते कसे घ्यायचे असते? एक साधक म्हणून या परिस्थितीकडे अभ्यासाची विशेष संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करते आहे. आपण मला कृपाळू होऊन मार्गदर्शन करावे ही आपल्या श्रीचरणी तळमळीची प्रार्थना करते, असा प्रश्न एका भगिनींनी विचारलेला आहे. त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या जवळच्या व्यक्तीची टर्मिनल फेज आहे, म्हणजे त्या कधीही जाऊ शकतात, अशा स्थितीमध्ये आहेत. या स्थितीला सामोरं जाताना आपण फक्त स्वामीजींचे आहोत या एका स्मरणाने सगळं बळ मिळतं आहे असं त्या म्हणतात. त्यांच्या दुखण्याला, जवळच्या व्यक्तीच्या दुखण्याला तोंड देण्यासाठी म्हणून सगळं बळ मिळतं आहे असं त्या म्हणतात. आणि स्वतःच्या मृत्यूचं अनुदर्शन घेण्याचा प्रयत्न अनेक वेळेला केला आणि स्वतःच्या मृत्यूचं अनुदर्शन अनुभवता आलं. हे जे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोष, मी एकदाच बोलतो आहे, हा माईक जो आहे तो दर वेळेला आपल्याला खूप सहकार्य करतो वर्गात, त्याच्यावर अजिबात आपण नाराज नको व्हायला. आपली मुलं देखील एखाद्या वेळेला आपल्या मनासारखं ऐकत नाही तर आपण सांभाळून घेतो त्यांना, तसंच आहे. कालच्या प्रवचनात त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं होतं, आज जरा त्याचं थोडंसं बिघडलेलं दिसतंय. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. ज्ञानाचं लक्षण म्हणजे ज्ञानी पुरुषाचं लक्षण म्हणून भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. जसं अमानित्वम, अदंभित्वम ही लक्षणं आली, तसंच ज्ञानी पुरुष जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम म्हणजे जन्माचं अनुदर्शन, जन्म दुःखाचं अनुदर्शन, मृत्यूचं अनुदर्शन, मृत्यू दुःखाचं अनुदर्शन, जरेचं अनुदर्शन, जरेमध्ये असणाऱ्या दुःखाचं अनुदर्शन आणि एकूण दुःखाचं अनुदर्शन असं तो करतो. आपण मृत्यूचं अनुदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असलो तरी देखील आपल्या बाबतीत ती वैचारिक प्रक्रिया असते असं लक्षात घेऊ. आपण स्वामीजींकडून ऐकलेलं असतं, वाचलेलंही असतं आणि आपण त्या प्रकारे जसं अमानित्व मध्ये राहण्याचा प्रयत्न करावा आणि न जमावं, तसंच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अनुदर्शन करायचा प्रयत्न करावा आणि न जमावं असंच ते आहे. आपण करतो असं म्हटलं तरी ते होतं असं नाही. हे कधी होतं? भगवंतांनी जो 12व्या अध्यायामध्ये 12वा श्लोक आलेला आहे, भक्ती योगाचा कळस म्हणून सांगितला जाणारा असा तो खरं म्हणजे श्लोक आहे. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, म्हणजे केवळ अभ्यास करण्यापेक्षा समजून घेऊन अभ्यास करणं, ज्ञानपूर्वक अभ्यास करणं हे अधिक श्रेयस्कर आहे असं भगवंत म्हणाले. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, आणि समजून अभ्यास जो करणं आहे म्हणजे शब्दांचा अभ्यास, श्रवण आणि चिंतनादी इत्यादी अभ्यास, त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष प्रचितीकरता म्हणून केलेलं जे ध्यान आहे ते अधिक श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणाले. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानपूर्वक अभ्यासापेक्षा देखील ध्यान हे अधिक विशेष आहे, अधिक श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफल त्याग, आणि ध्यानापेक्षा देखील कर्मफल त्याग जास्त श्रेष्ठ आहे. ध्यानामध्ये मिळणारी शांती देखील ध्यानात जी कर्म होतात त्या कर्माच्या फलत्यागानेच मिळते, म्हणजे मनच बाजूला गेल्यामुळे मिळते, विचारच गेल्यामुळे मिळते, निर्विचारतेच्या नंतर मिळते. आणि नेहमी फलत्याग म्हणजे व्यवहारातला जो फलत्याग आहे तो फलत्याग हा फार श्रेष्ठ समजलेला आहे, तो ध्यानापेक्षा श्रेष्ठ. एखाद वेळेस ध्यान चांगलं लागतं, पण ध्यान चांगलं लागणारी व्यक्ती फळाकरता मात्र आसुसलेली असते. ती बऱ्या वाईट मार्गाचा अवलंब करू इच्छिते, शक्य आहे साधक असला तरी, कारण तो परिपूर्ण नाहीये आणि त्यामुळे ध्यान कमजोर होतं. पण त्याच्या ज्या प्रेरणा असतात त्या प्रेरणांपोटी तो तसं करतो, करू शकतो, करतोच असं मी म्हणत नाही. ही जी कर्मफल त्यागाची शांती आहे, ती कर्मफल त्यागाची शांती आपल्याला फलापासून जशी फळाच्या अपेक्षेपासून दूर ठेवते, तशी कर्म मी करतो या भावनेपासून दूर ठेवते. कर्म जो देह करतो त्या देहापासून मी वेगळा आहे अशा भावनेमध्ये ठेवते. आणि ही शांतीच जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे. या शांतीमध्ये राहण्यासाठी परमार्थ आहे. आणि अशी शांती ज्यांनी मिळवलेली आहे तो अमानित्व राखतो असा विषय चाललेला होता तिथं. आणि त्याच्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असे शब्द आलेले आहेत. अमानित्वम ही एक प्रकारे ज्ञानपूर्व साधनही होऊ शकते आणि ते लक्षण आहे. तसंच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम हा अभ्यासही असू शकतो, कर्मफल त्यागाची शांती मिळायची आहे तरी केलेला अभ्यास असू शकतो. असं शांत जीवन अजून झालेलं नाहीये तरीही केलेला अभ्यास असू शकतो. समजतंय मी काय म्हणतोय ते? या अभ्यासाला केवळ वैचारिकता मदत करते, तर्क मदत करतो. या अभ्यासामध्ये रमणं ही गोष्ट महत्वाचीच आहे, आणि आपल्या स्वतःचा जन्म जन्म दुःख आठवणं, जन्म हेच दुःखाला कारण आहे आणि जन्म होताना देखील बरीच दुःख होतात. तसं मृत्यू होताना खूप दुःख होतात. आपण आपल्या स्वतःच्या मृत्यूचं अनुदर्शन घेणं, म्हणजे आपण जाणार आहोत असं पक्क मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे असं समर्थ म्हणतात. त्याप्रकारे आपल्याला जायचं आहे, आपण नक्की जाणार आहोत असं जेव्हा माहीत आहे तेव्हा आत्ताच्या व्यवहारामध्ये, आत्ता करत असलेल्या व्यवहारामध्ये आपण कितीतरी शांती समाधानाने निस्पृहपणे आसक्त न होता, अल्प फायदे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून, स्वार्थादी इत्यादीकडे दुर्लक्ष करून असे वागू शकतो, वागण्याची शक्यता असते. आपल्याकडून पाप कमी घडतं मृत्यूच्या अनुदर्शनाने. नाथांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाथांकडे आलेल्या एका व्यक्तीनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. ते म्हणाले की हे सगळं राहू दे, पण 8 दिवसांनी तूच जाणार आहेस. तो म्हणत होता मी फार कामी आहे, विकारी आहे, क्रोधी आहे, तर 8 दिवसांनी ये मग बघू. आणि आपल्याला मृत्यू येणार या कल्पनेनी नाथ म्हणाले म्हणजे येणारच, नाथांचा शब्द आहे. त्या माणसांनी बेचैनीमध्ये त्याचे काही दिवस गेले आणि शेवटच्या दिवशी त्यांनी अंथरूणच घातलं की आता 8वा दिवस जवळ आला म्हणजे आपण मृत्यूला सामोरं जायला पाहिजे. नाथ त्याच्या घरी भेटायला गेले तेव्हा तो मृत्यूशय्येवर जसं पडावा तसं पडलेला होता. आणि म्हणाला की मी तयार आहे आपल्या कृपेनी मृत्यू करता. मी नामस्मरण करतो आहे, मी मृत्यू उपरांत त्याच्या पादपद्मी विलीन होणार आहे. नाथ म्हणाले की या काळामध्ये किती वेळेला क्रोध आला, किती वेळेला काम निर्माण झाला, किती वेळेला विकार निर्माण झाले. तर तो म्हणाला की त्याचा विचार करायला मला सवडच नव्हती. मृत्यूच्या अनुदर्शनामध्ये असे सगळे भाग आहेत. मृत्यूच्या अनुदर्शनामध्ये पुढचा क्षण आपल्या हातात नाही, त्यामुळे या क्षणात जो समोर आहे त्याला दुखवण्याची तुमची ताकदच होणार नाही, नको वाटेल. तुमचं सगळं वर्तन पार बदलून जाईल. आणि या कोण भगिनी आहेत त्या हा अभ्यास करतात ही खूप चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त या अनुदर्शनाचा कसला अभ्यास करता येत नाही. म्हणजे मला आता मला यातनांचा अभ्यास कसा करायचा करता येईल ते सांगा असं म्हटलेलं आहे. प्रश्न तो आहे, यातनांचा अनुदर्शनाचा अभ्यास फार करता येत नाही. कान दुखतो याचा काय अभ्यास करणार कान दुखत नसताना. विवेकाने समजून घ्यायचे की कान दुखू शकतो. विवेकाने समजून घ्यायचे की मी अगदी कान आणि दाढच सांगतोय बरं का, जे आपली किडनी फेल झाली आहे आपली लिव्हर काम करत नाही याचं कसं अनुदर्शन घेणार. पण दाढ दुखत नसताना दाढेचं दुखणं काय असतं याचं अनुदर्शन नाही घेता येत. हे विवेकानी आणि मुख्य कशातून हा विषय आलाय हे आपण समजून घेऊन त्याच्याशी आपण संलग्न राहून हा अभ्यास करता येणं शक्य आहे. तुम्हाला सुखाचं अनुदर्शन घेता येतं. आता तुमचा मुलगा 8वीमध्ये आहे पण त्याचं लग्न होईल तेव्हा सुख होणार आहे तुम्हाला. याचं कारण सगळ्यांना बहुतेक सुख होतं. आपल्या मुलाचं लग्न ठरलं की आई आनंदित होते ती तुम्ही पाहिलेली आहे. तर त्याचं अनुदर्शन 8वीत मुलगा असताना तुम्ही घेऊ शकता. तुम्ही सुखाचंही तसं प्रत्यक्ष अनुदर्शन अनुभूती म्हणून घेऊ नाही शकत. ते तुम्ही अनुभवायचं नाहीये, अनुभवता येत नाही. सॉक्रेटिस म्हणालेला होता की हे विष मला शिक्षा झाली आहे मृत्यूदंडाची, माझ्या पोटात जाईल, मग ते कडू जहर प्यायल्यामुळे माझं तोंड कडवट होईल, मग माझ्या शरीरामध्ये ते पचेल, ते स्वीकारलं जाईल आणि माझ्या रक्तामधून फिरेल, एकेका जो व्हायटल ऑर्गन आहे तिथून जाताना कसं होईल, माझ्या अंगाची कशी लाही लाही होईल इत्यादी, पण ती सॉक्रेटिसाची कल्पनाच होती. इतपत कल्पना कोणीही करू शकतो, करत नाही हे सोडा, पण वेदनांची कल्पना करता येणार नाही. आणि वेदनांच्या वेळेला माझी देहबुद्धी परत जागी होईल का, तर होईल असं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही अगदी संत झालात तरी रामकृष्ण घसा दुखतोय म्हणून पडून राहायचे, ती वेदना आहे. आपले जे निसर्गाचे नियम आहेत, शरीराचे नियम आहेत, त्याच्याही बाहेर जाण्याची आकांक्षा करू नका. स्वामीजी म्हणायचे, या दिवसांमध्ये आम्ही स्वामीजींकडे जायचो तर ती पिशवी घेऊन शेकत असायचे छाती, तर किती प्रेमाने त्यांच्या छातीवर हात ठेवून किंवा त्यांच्या हातावर हात ठेवून मी म्हणायचो की खूप थंडी वाजतीये का, पण त्यांना ही सहानुभूती नको असायची. ते चिडायचे थोडेसे आणि म्हणायचे की तुला कळेल 75व्या वर्षी काय असतं ते, तो विषय नको काढू. 75व्या वर्षी कशी थंडी वाजते ते चिडायचे कशावरून, मी म्हणतो त्यांच्या म्हणजे चेहऱ्यावर चिडण्यासारखं दिसायचं नाही, पण अनुभवानी मला कळलेलं होतं की ते तोडून टाकायचं हे बोलणं. आजारी माणसाला सारखं आजारपणाबद्दल विचारू नये. आता कसा आहे पाय, भेटलं की विचारला, मागं कधीतरी दुखत होता म्हणून, चांगला चालतो ना तुझ्या समोर, तर ही खोड असते आपल्याला. आणि आपण खूप प्रेमाने विचारतो संतांना, तर आपल्याला किती प्रेम असतं, पण त्यांनी म्हटल्याशिवाय आपण फारसं आजारपणाबद्दल बोलू नये कोणाच्या. कसा आहे कान आता, अजून घसा दुखतोच का तुमचा? तसं स्वामीजींना म्हणून मग स्वामीजी पुढे पुढे लोकांना म्हणायला लागले की त्या गोष्टी बोलू नका, मी तुम्हाला काय सांगतोय ते त्यांचं दुःख भोगत होते. आणि त्यांना अगदी अनुदर्शन घेतलं तरी देखील स्वरूपानंदांची पल्स वाढत असे. त्यामुळं याचं एकतर अनुदर्शन अनुभवाशिवाय तसं झालं तर मग कळतं आपल्याला की कसं, पण होत नसताना असं मृत्यूसारखं. अनुदर्शन घेणं म्हणजे फक्त मृत्यू येईल आपल्याला आणि हे सगळं जाणार आहे असं आहे. आजारपणाचं देखील अनुदर्शन म्हणजे हे सगळं होईल असं इतपत आपण करू शकतो, पण आपल्याला सुखाचं अनुदर्शन घेता येत नाही. सुखाचंही दुःखाचं जसं घेता येत नाही तसं सुखाचंही घेता येत नाही. कोणत्याही गोष्टीचं न झालेलं असताना घेता येत नाही तसं हा विवेक आहे अनुदर्शन म्हणजे. अनुदर्शन म्हणजे अनुभूती नाहीये, असं असल्यामुळे आपल्याला ते घेता येत नाही. त्यामुळे सांसारिक देखील अनेक सुखाचे प्रसंग त्याचं ते झालेले नसताना अनुदर्शन घेता येत नाही. आणि दुःखाचे देखील प्रसंग हे सगळं असं होऊ शकतं असा विवेक ठेवायचा आहे अनुदर्शन घ्यायचं म्हणजे. आणि या तसंच करतायत कोण आहेत त्या, आणि ते तेवढंच योग्य आहे. याच्यापेक्षा आपल्या नातेवाईकांना कसं दुःख होतं तसं दुःख मी कसं अनुभवू, अनुभवता तसं येणार नाही. हे ज्याचं त्यालाच अनुभवायला लागतं त्याच्यातून नाथांच्या गोष्टीसारखा जो विवेक आहे, अनुदर्शन घेत असू तर आपलं जीवन असं पालटून जाईल एका बाजूनी, की जे श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती ही अनंतरम. या ताळ्याकडे आपल्याला जायचंय. एक गणित आहे, एक त्याचा ताळा आहे. तर ज्ञानाच्या ज्ञान लक्षणाचा अभ्यास साधक म्हणून करता येणं शक्य आहे, जसं शक्य तितकी अदांभिकताच आपल्यापाशी असावी. पण खरी अदांभिकता येईल आत्मशांती मिळाल्यानंतर. कर्मफल त्यागानंतर असणारी शांती आहे, त्या शांतीत रमला तर मग दंभाची त्याला आवश्यकताच राहत नाही, म्हणून तो अदंभा हा गुण त्याच्या ठिकाणी असतो. असा तो विषय आहे परस्परावलंबी. त्यामुळं या यातनांचं अनुदर्शन घेता येतं का? तर तसं यातनांचं अनुदर्शन कल्पनेने फार घेता येत नाही. यातना होणार आहेत एवढं कळलं म्हणजे झालं. आपले केस पांढरे होणार आहेत हे देखील पचवणं फार जड जातं. म्हणजे मी तर असं ऐकले की जेव्हा पहिल्यांदा, विशेष करून माफ करा, आपल्या डोक्यात एखादा पांढरा केस जेव्हा एखाद्या स्त्रीला दिसतो तेव्हा ती तो मुळापासून उपटून टाकते असं मी ऐकलंय. कोण जाणे खरं की खोटं, तुम्हीच सांगाल. कारण तोही नको असं वाटत असतं, पण नंतर परिस्थिती इतकी आवाक्याबाहेर जाते. तर मृत्यू वगैरे पण आपले केस पांढरे होणार आहेत असं अनुदर्शन आपल्या तोंडात दाद नसतील हे देखील घेणं थोडं अवघड आहे. पण घ्यावं असं मी म्हणेन, कारण ती जीवनाची सरलता आहे त्या दर्शनामध्ये. सरळ जीवन आपलं तसंच जाणार आहे बाल्यापासून ते वृद्धत्वापर्यंत, त्यामुळे तसा आपण प्रयत्न करावा. त्यामुळे जमिनीवर पाय राहतात आणि मृत्यूसारख्या गोष्टीचं अनुदर्शन याने आपलं वर्तन खूप सरळ राहतं साधकाचं, जे ज्ञानाकरता उपयोगी येईल होईल. आणि खरं अनुदर्शन तेव्हा होईल जेव्हा हा श्लोक मी सांगितला तो आपल्या ठिकाणी मुरेल, तेव्हा त्या शांतीमध्ये तो कसं जग पाहतो, कसं स्वतःकडे पाहतो, कसं स्वतःच्या वर्तनाकडे पाहतो. त्यामुळे एका बाजूनी ज्ञान आणि ज्ञानानंतर मिळणारी शांती, ध्यानानंतर मिळणारी शांती, कर्मफल त्यागानंतर मिळणारी शांती, या प्रत्येकाने शांती मिळते. अभ्यासाने एक शांती मिळते, ज्ञानपूर्वक अभ्यासाने एक शांती मिळते, ध्यानाने एक शांती मिळते, कर्मफल त्यागाने एक शांती मिळते. पण ही शांती सर्वश्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणाले. तर त्या शांतीपर्यंत पोहोचण्यासाठी या अनुदर्शनाचा, साधक दशा तयार होण्यासाठी ज्ञानपूर्व काळात देखील उपयोग आहे. यातनांचं अनुदर्शन नाही घेता येत. सुखाचंही अनुदर्शन, कुठल्याही भोगाचं अनुदर्शन नाही घेता येत. तो भोगल्यावरच कळतो कसा असतो ते. एखादा पदार्थ आहे, काय आता मला सांगू, थाई करी आहे का, व्हेजिटेरियन असते का ग? असते, ठीक आहे. त्याचं अनुदर्शन मला घ्यायचं, कसं घेणार? मला मंजिरीने पुष्कळ सांगितलं की किती छान लागते, पण मला अनुदर्शन सुखाचीही अनुभूती घेता येत नाही. त्याच्याकरता सुखाचा इंद्रियांचा प्रत्यक्ष संबंधच आला पाहिजे, एरवी अनुभूती शक्य नाही. तसंच आजारपणाची अशी अनुभूती नाही. एक साधक म्हणून या परिस्थितीकडे मी अभ्यासाची विशेष संधी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करते आहे, हे मला खूप आवडलं. त्यामुळं आपण स्थिर चित्ताने आजारी व्यक्तीची सेवा करू शकतो आणि सेवा करत असताना अशा प्रकारे आपण खूप भावनांचा जोर लावणं जे असतं की माझे वडील जातात म्हणजे काय, माझे आजोबा जातात म्हणजे काय, असं काही नसतं. सगळे जातात, तशी परिस्थिती निर्माण झाली तर जायला लागतं. तो न्यायला आलेला आहे तेव्हा काही करता येत नाही, हा विवेक आपल्या ठिकाणी निर्माण होतो. हा याचा खूप उपयोग आहे. ये अमृता एक अभंग म्हण बरं. हरी हरी
पंढरीचा देव
पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा सारथी सर्वांचा साक्षीभूत असे सारथी सर्वांचा साक्षीभूत असे संकटी सायासे गजेंद्रासी संकटी सायासे गजेंद्रासी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा गजेंद्रासी रक्षी गणिका उत्थरी भिल्लिणीचे करी फळे भक्षी गजेंद्रासी रक्षी गणिका उत्थरी भिल्लिणीचे करी फळे भक्षी पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टी भरी नामा म्हणे हरी गोड मानी नामा म्हणे हरी गोड मानी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सगुण सावळा सारथी हा सारथी हा सारथी हा
एक प्रश्न माझ्याकडे आला आठवडाभर तो माझ्याकडे आहे आणि गोळे काकांनी मला माझ्याकडे दिला जे मधुराताईंकडे दिला बहुतेक एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलाविण सर्व वस्तू कृपया गुरुमुखातून निरूपण करावे असं त्यांनी विचारलं बर का योगायोगानी मी आज हा घ्यायचा ठरवलेलाच होता पण योगायोगानी मी दोन दिवसात दुसऱ्यांदा याचं उत्तर देतोय काल माझा एक मित्र आला होता तो खेड राजगुरुनगरचा होता पुण्यात राहतो आणि खेडलाही असतो, तर त्यांनी हा सगळा अभंग सुरुवातीपासून नाथांचा आहे, माझाही तो पाठ नाहीये, तर तो सगळा त्यांनी म्हणून दाखवला. आणि त्याचा शेवट हाच होता की एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावीण सर्व वस्तू, तर आधीच्या सगळ्या चरणांचा अर्थ समजतो म्हणाला. पण या चरणांचा अर्थ काय, तर मला मोठी योगायोगाची मौज वाटली की हा प्रश्न मी इथं घेऊन यायचा याकरता ठेवलेला होता, पण तो आदल्या दिवशीच मला अजून एका वेगळ्या व्यक्तीने विचारला. मी त्याला उत्तर दिल्यानंतर माझा तिसरीपासूनचा तो मित्र, तर तो इतका खुश झाला, तो म्हणाला मी माझ्या भावानी संन्यास घेतलाय, तो खेडला असतो, त्याला जाऊन हा प्रश्न विचारला, तो म्हणाला की मला नाही याचं उत्तर सांगता येणार. तर म्हणाला, मी म्हटलं की हे मकरंदला जाऊन विचारलं पाहिजे म्हणाला, आणि मकरंदनाथांना विचारू असं म्हणाला, बरं का. आणि मी उत्तर दिल्यानंतर त्याने अनाहूतपणाने टाळी करता हात पुढे केला आणि मी त्याला टाळी वाजली. तसं उत्तर फार मोठं विशेष आहे असं नाहीये. एकनाथ महाराज असं म्हणतात, एका जनार्दनी मांडिले दुकान. एकनाथ महाराज असं म्हणतात की हे दुकान जे मांडलेलं आहे ते जनार्दन स्वामीजींनी मांडलेलं आहे, हे माझं सद्गुरूंचं दुकान आहे, हे जे सद्गुरूंनी हे चालवलेलं आहे. दुकान हा शब्द वापरला. स्वामीजींनी देखील ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये परमार्थाचं दुकान मांडलेलं होतं असं थेंबुटा सागरी बुडालामध्ये वाचलं. तशा प्रकारे हे दुकान आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. इथं येतात व्यक्ती, ग्राहक येतात या दुकानामध्ये, पण हे मी मांडलेलं नाहीये, माझ्या सद्गुरूंनी मांडलेलं आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि मी आलेल्या ग्राहकाला वस्तू देखील देतो पण मोल घेत नाही असं ते म्हणतात. देतो मोलाविण सर्व वस्तू, हे दुकान आहे खरं, पण असं आगळं वेगळं दुकान आहे की इथं आलेल्या व्यक्तीला वस्तू मिळतात पण त्याचं मोल त्याला द्यायला लागत नाही असं उत्तर देऊन मी त्याला अमृता तुझंच उदाहरण सांगितलं की अमृता जर्मनीला गेलेली होती. त्याला अमृता माहीत नाही, त्यामुळे मी म्हटलं की इथं येणारी एक मुलगी जर्मनीला गेली, ती काय जो एक्सचेंज प्रोग्राम होता त्याच्यातून किंवा तिची व्यवस्था एका घरात केलेली होती, आणि तिने घरात टेबलवर माझा फोटो ठेवला गेल्यानंतर. त्या घरातल्या भगिनी सगळं नीट व्यवस्थित आहे का हे विचारायला तिच्या पशी आल्या, तर तो फोटो पाहून त्यांनी विचारलं की हा कोणाचा फोटो आहे, तर ती म्हणाली की माझे गुरु आहेत हे, स्वामीजींचा आणि माझा फोटो ठेवलेला होता. हे काय करतात, तर आम्हाला जेव्हा काही आडेल वैचारिक रीतीने आम्ही यांच्याकडे जातो, सगळं सांगतो विचारतो आणि हे आम्हाला मार्गदर्शन करतात. तर त्या असं म्हणाल्या की पर आवर किती चार्जेस लावतात ते कन्सल्टेशन करता, हो ना अमृता, असं त्यांनी विचारलं की पर आवर त्यांचे पैसे किती असतात कन्सल्टेशन करता. तर ती म्हणाली की तिथं पैसे वगैरे काही घेत नाहीत. पाश्चात्य लोकांना हे फारच विशेष वाटतं, कुठलीही सर्व्हिस जर दिली तर ती सर्व्हिस आपण खरेदी करायची असते असा त्यांचा रोखठोक विचार असतो. तर ती म्हणाली की तसं तिथं काही नसतं, तेव्हा त्यांना मोठं आश्चर्य वाटलं असं तिने मला सांगितलं. तर असं मी सांगितल्यावर त्यांनी मला खुश होऊन टाळी दिली. पण संतांच्याकडे म्हणजे ही एक विलक्षण गोष्ट असते खरी. मी स्वामीजींकडे पाहिलं तर ते म्हणजे त्यांच्या एकूण सगळ्या कामाचा आणि पैशाचा वैयक्तिक रीतीने संबंध कधीच आला नाही. त्यांना लोकांनी दिलं पण लोकांनी द्यावं म्हणून त्यांनी काही केलं नाही कधीच. आणि हे स्वामीजींनी केलं म्हणजे काय, हे पूर्वापार चालत आलेलं आहे. एकनाथ महाराजही तसंच करत होते. आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती आपण केवळ पार पाडतो आहोत असा एकनाथ महाराजांचा भाव आहे, असा दृष्टिकोन आहे. याच्यामध्ये आपण काही मोठी गोष्ट करतो आहोत उपकार म्हणून असं देखील नाही. आणि हेच स्वरूपानंदांच्या ठिकाणी आपण पाहिलं, हेच महाराजांच्या गोंदलेकर महाराजांच्या ठिकाणी आपण पाहिलं. आपल्या देशातल्या संत परंपरेमध्ये हेच वैशिष्ट्य आहे. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर असं म्हणून ते बोलवत असले तरी देखील त्यांना मात्र कशाचीच अपेक्षा नाही अशा प्रकारचं वर्तन संतांचं आपल्या देशाने पूर्वापार पाहिलेलं आहे आणि त्याचा उल्लेख एकनाथ महाराज करत आहेत. सोहमचे स्मरण राखण्याविषयी बोलताना आपण एकदा म्हणालात की सोहम हा बोध आहे, त्यामुळे त्याचा अर्थ जाणून न घेता नुसता मुखाने जप केल्याने व्यर्थ क्षीणच होतो. ध्यानकाली सोहमची म्हणजे तो परमात्माच मी आहे याची अनुभूती घ्यावी आणि मग व्यवहारकाळी त्या अनुभूतीच्या आधारे सोहमचे अनुसंधान राखावे. हे ऐकल्यावर मनात आले सोहमची अथवा त्या केवळ शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेची अनुभूती कधीतरी पूर्वी क्वचित आपल्यालाही येऊन गेली असावी का. नित्याच्या ध्यानात तर ती वारंवार मिळत नाही, क्वचित कधीतरी आपल्या कृपेने फक्त जाणीव शिल्लक राहिल्याची भावना उरते. जे राहतं त्याला फक्त म्हणू नका, ही मोठी गोष्ट आहे. अर्थात फक्त भावना किंवा केवळ भावना हा शब्दही चांगला आहे पण फक्त एवढंच घडतं या अर्थाने फक्त वापरू नका असं मी म्हणेन. तर म्हणजे देहाशी निगडीत असणारी जी जाणीव आहे ती जाणीव उरून फक्त जाणीव, याकरता फक्त जाणीव मला चालेल फक्त हा शब्द. पण त्याला खरा चांगला शब्द आहे केवळ जाणीव, केवळ अस्तित्व. तर ही केवल असा शब्द संस्कृतमध्ये आहे तोही खूप चांगला आहे. अशी जाणीव केवळ जाणीव राहणं म्हणजे अन्य सगळ्या जाणीवा नाहीशाहून देहाची मनाची बुद्धीची त्या नाहीशा झाल्यावर केवळ जाणीव शिल्लक राहील ना, ती कधीतरी अनुभवाला आलेली आहे. फक्त जाणीव शिल्लक राहण्याची भावना उरते ही खूप चांगली गोष्ट आहे. केवळ जाणीव शिल्लक राहणं ही जाणीवच वस्तुतः आत्मा आहे. या जाणीवेलाच ती स्वसंवेद्य असल्याने आपणच आत्मस्वरूप आहोत, आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत असा भाव किंवा बोध स्फुरतो, आपल्यामधूनच निर्माण होतो. कारण ही जाणीव ही देहाचं विस्मरण झाल्यावर होते, मनाचं विस्मरण झाल्यावर होते, म्हणजे मन नाहीसं झाल्यावर होते. फक्त ही जाणीवच चिदाकाशात शिल्लक राहते, ही जाणीवच परमात्मा आहे. या जाणीवेला आकार नाही, ही जाणीव सर्व जाणीवांचा आधार आहे म्हणून ती सत स्वरूप आहे, अधिष्ठानभूत आहे. या सत अधिष्ठानाच्या भूमिकेवरच बाकीच्या जाणीवा आहेत, त्या संपल्यामुळे केवळ ही आता उरली, ही शिल्लक राहिली. ही अनुभूती आहे का, तर ही अनुभूती आहे असं मी तुम्हाला सांगेन. केवळ जाणीव उरणं ही विशेष अनुभूती आहे ध्यानातली. या व्यक्तीने मोठा पल्ला गाठलेला आहे. कधीतरी होत असेल, समजा तरी देखील मोठा आहे. कारण परमार्थामध्ये जे हाता आलिया तरी न वेचे, ते एकदा हातातून आलं की सुटत नाही. ते रोज जरी अनुभवाला येत नसलं तरी ते पुन्हा पुन्हा कधी न कधीतरी अनुभवाला येतं. इथं येण्याच्या आधी आपण करत असलेला परमार्थ म्हणजे ध्यान ही मात्र मोठ्या बळाने करण्याची गोष्ट आहे, पण तेव्हाही किंचित किंचित शांतता वाटत राहते. साधकाला आपल्या पातळीवर समाधान हे मिळत असतं, रोज मिळेल असं नाही, पण तरी देखील मन शांत झाल्याचं समाधान, निर्विचार झाल्याचं समाधान, काही काळ तरी विचार थांबल्याचं समाधान, थोडं थोडं असं तो घेत असतो आणि हे समाधानच त्याला उद्याच्या ध्यानाकरता प्रेरक ठरत असतं. इथपासून केवळ जाणीव, आता या जाणीवेला आत्मबोधाचं स्मरण होणं, ती स्वसंवेद्यच आहे, तिच्या ठिकाणी ती गोष्ट निर्माण होते, पण या जाणीवेच्या ठिकाणी सोहम स्मरण निर्माण होतं. याचं कारण ध्यानाच्या पूर्वी आपण जे श्लोक म्हटलेले असतात आणि त्या श्लोकावर भरपूर चिंतन इतर वेळेला देखील आणि किंचित ध्यानाच्या वेळेस देखील केलेलं असतं, करणं अपेक्षित आहे, त्यामुळे ही जी जाणीव आहे, गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम, एक विचार आला आणि संपला आणि पुढचा विचार अजून उठला नाही, या दरम्यान जी शून्य स्थिती आहे ती शून्य स्थिती, त्याचंही अधिष्ठान चित म्हणजे जाणीवच आहे. चित रूप दीपम, ती जाणीवेनीच ते शून्य बाजूला जातं नंतर आणि चित रूपाचं दर्शन होतं. हा चित म्हणजे केवळ उरलेली जाणीव, हा परमात्मा आहे हे ऐकलेलंही असतं. तसं अनुभूती येण्याच्या आधीपासून कित्येक काळ चिंतनही तो करत असतो आणि तो स्वसंवेद्य असल्यामुळं आपण अज आहोत म्हणजे जन्मणारे नाही, आपण निराकार आहोत, आकाराखेरीज ती जाणीव असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तयाचे आकाराविण असणे, आपल्याला असण्याचा अनुभव आपल्या देहाच्या आकारासहित आहे. हा आकार देहाचा तर तिथं नसतो, पण आकाराशिवाय असण्याची जाणीव असते, ही जाणीवच परमात्म्याची जाणीव आहे. ते असं म्हणतात, जर ती असेल ती तशीच असते, तर क्वचित मिळालेल्या अनुभवाचा मनावर जो ठसा उमटलेला आहे त्याचेच स्मरण ठेवून सोहमचे अनुसंधान ठेवायचे आहे का? नंतर विवेकानी हे लक्षात घ्यायचं आहे की ते माझं खरं स्वरूप आहे, देह हे माझं खरं स्वरूप नाही, ते माझं साधन आहे, मन हे माझं साधन आहे, जी अनुभूती मी अनुभवली ते माझं खरं स्वरूप आहे, ते निराकार निर्गुण अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित असं जे माझं स्वरूप मी अनुभवलं ते विवेकानी नंतर आपण पक्क स्मरायचं आहे. आणि तो परमात्मा मी आहे, माझ्या ठिकाणी असणारा हा शुद्ध अहंतेचा भाग मुळातच परमात्मा आहे, तो परमात्माच मी आहे, अशा सोहम स्मरणानी ती जाणीव आपल्यापाशी एरवीही ठेवायची आहे. म्हणून मी तुमच्याशी बोलत असताना, म्हणजे मी याचा अर्थ मी व्यक्ती म्हणून बोलत असताना, नंतर नंतर असं लक्षात घ्यायचं की मी बोलतो आहे पण जे देह बोलतो आहे, पण देहाच्या मागं असणारी ध्यानात अनुभवलेली जी शुद्ध जाणीव आहे ते माझं खरं स्वरूप आहे, त्या अर्थाने त्या अंगाने मी परमात्माच आहे. प्रत्येक देहामध्ये तो आहे, माझ्या देहामध्ये आहे, म्हणून मी विवेकानी दुसऱ्याच्याही देहात तो आहे असं त्याला पाहायचं आहे. त्याला जरी समजलं नाही तरी मला समजले की देहात नेहमीच तो असतो, माझ्या देहात आहे तसं सर्वांच्या देहात आहे. आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, सर्वांच्या अंतर्यामी तोच आहे. आदी ब्रह्मा करुनी शेवट मशक धरुनी, अशा सर्वांपर्यंत. मग त्या सर्वांमध्ये नणंद आली म्हणून नंदेच्या ठिकाणी देखील तो आहे. त्या सर्वांच्या ठिकाणी सासू आली म्हणून सासूच्या ठिकाणी तो आहे. सुनेच्या ठिकाणी तो आहे. साहेबाच्या ठिकाणी तो आहे. जिथं जिथं आपलं जमत नाही असं आपल्याला वाटतं त्या सर्वांच्या ठिकाणी त्यांच्याही अंतर्यामी तो भरून राहिलेला आहे. अशा दृष्टीने पाहू. प्रकृतिगत असेल जे प्रकृतिगत आहे ते दोन मित्र दोन भाऊ बहिणी यांचेही विचार सर्वस्वी जमतात असं नाही. पण नातेवाईक म्हणून ते एकमेकांशी घट्ट असतात. पण आपण त्याच्याही पुढे जाऊन एकत्वाच्या भावनेनी सर्वांकडे पाहायला पाहिजे मनाकडे दुर्लक्ष करून. जेव्हा आपण म्हणतो याचं आणि माझं जमत नाही तेव्हा आपण देह असतो. देह मी या भावनेवर असतो. आपलं आधीचंच ऐक्य आहे. आपण आधीच एकमेकांशी परमात्म भावनेनी एकरूप आहोत अशा प्रकारे आपण जगताकडे पाहायचं आहे. आणि अशाकडे जो अशा भावनेनी जो जगाकडे पाहतो तो जगाला कंटाळत नाही आणि जग त्याला कंटाळत नाही असं वर्णन भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. तशा प्रकारे आपल्याला अशा बोधावर जायचं आहे हा प्रश्न खूप चांगला आहे. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर आहे. आणि अशा शुद्ध जाणीवेच्या अनुभूतीपर्यंत जी व्यक्ती पोचलेली आहे तिच्याबाबत तर हे बरोबरच आहे. असाच अभ्यास करायचा आहे. आणि या जाणीवेपर्यंत जो पोचलेला नाही जो केवळ मन शांत होण्याचा अनुभव घेतो आहे अजून इथपर्यंत गेलेला नाही त्यांनीही गुरुवाक्यावर विश्वास ठेवून आणि शास्त्रवाक्यावर विश्वास ठेवून असाच अभ्यास करायचा आहे. कारण अशा अभ्यासानेच कोणीही व्यक्ती या शुद्ध जाणीवेपर्यंत पोचली. फक्त जाणीव किंवा केवळ जाणीव यापर्यंत ती व्यक्ती पोचली. आधी अभ्यास करताना श्रद्धेखेरीज कोणता पर्याय नव्हता. म्हणून ज्याला इथपर्यंत अनुभूती आली नाही त्यांनी देखील तसंच करायचं आहे असं मी म्हणेन. कधी कधी खूप चांगले प्रश्न अचानक येतात. तशा प्रकारे आज हा जो दुःख दोषानुदर्शनम हा जो प्रश्न आला तोही असाच चांगला प्रश्न आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तोही असाच होता आणि हाही प्रश्न तसाच. त्यामुळे मी सलग आज प्रश्न खरे घेतले. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसूया. हरि 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 स्वामी जी स्वामी जी हरि राम राम हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देवत्काराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.